आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचा करणार प्रारंभ. देशातल्या सर्वात मोठ्या वाढवण बंदराची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी. 2024 भारताच्या विकासदरात 7.2% वाढीचा मुडीजचा अंदाज. अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे मुंबई सोलापूरसह देशभरात 10 ठिकाणी छापे. आणि पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या शीतल देवी आणि राकेश कुमार यांचा मिश्र तिरंदाजी प्रकारात नवा विक्रम. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून मुंबई आणि पालघरमध्ये त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी मुंबईमध्ये जागतिक अर्थतांत्रिक महोत्सवात पंतप्रधानांचं भाषण होणार आहे. त्यानंतर दुपारी पालघर इथं पंतप्रधानांच्या हस्ते वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ होईल. तसंच अन्य विकास प्रकल्पांचा पायाभरणी समारंभ आणि उद्घाटनही होणार आहे. वाढवण इथं देशातलं सर्वात मोठं आणि समुद्रात अधिक खोलवर असलेलं बंदर बांधण्यात येत आहे. या बंदरात अतिविशाल मालवाहतूक जहाजं उभारणं शक्य होईल आणि त्यामुळे देशाच्या सागरी व्यापाराला आणि पर्यायानं अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना मिळेल. पंतप्रधानांच्या हस्ते 218 मत्स्यव्यवसाय प्रकल्पांचंही उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. यामधून 5 लाखांहून अधिक रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. वाढवण बंदरामुळे राज्याची आणि देशाची एक वेगळी ओळख जगामध्ये निर्माण होईल असा विश्वास केंद्रीय जहाज बांधणी, बंदर आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केला आहे. ते काल पालघर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. हे जगातल्या सर्वोत्तम 10 बंदरांपैकी एक असेल. या बंदरामुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांशी भारत थेट जोडला जाईल, वेळ आणि पैशांची बचत होईल, तसंच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मिळून सुमारे 12 लाख रोजगार निर्मिती होईल असंही सोनोवाल म्हणाले. मूडीज रेटिंग्ज या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेनं 2024 या आर्थिक वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 6.8%वरून 7.2%पर्यंत वाढवण्याचा अंदाज वर्तवला असून भारतासाठी सकल देशांतर्गत उत्पन्नही वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार 2025 हा विकास दराचा अंदाज 6.4%वरून 6.6%वर गेला आहे. व्यापार क्षेत्रातली सुधारलेली परिस्थिती आणि व्यापक विकासानुकूल देशांतर्गत खरेदी व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षितता मिळावी यासाठी सरकारनं शी बॉक्स हे पोर्टल सुरू केलं आहे. महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं या पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी शी बॉक्स पोर्टल हे एक केंद्रीकृत व्यासपीठ असून त्याद्वारे तक्रारी दाखल करणं, त्या तक्रारींची वेगवेगळ्या टप्प्यांवर काय स्थिती आहे याची शहानिशा करणं आणि अंतर्गत समित्यांद्वारे तक्रारींच्या निपटाऱ्यांसाठी कालबद्ध प्रक्रिया सुनिश्चित करणं इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहेत. याप्रसंगी बोलताना महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी म्हणाल्या, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी अधिक कार्यक्षम आणि सुरक्षित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम म्हणजे एक महत्त्वाचं पाऊल आहे. देशात महिलांसाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पोर्टलच्या मदतीनं वैयक्तिक माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध न होता सुरक्षितपणे तक्रारी नोंदवता येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीच्या निवडणूकविषयक केंद्रीय समितीची बैठक नवी दिल्ली इथली पक्षाच्या मुख्यालयामध्ये काल संध्याकाळी पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, पक्षाचे हरियाणा निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह पक्षाचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी ही बैठक झाली. दरम्यान काल दुपारी सुद्धा भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपाच्या हरियाणा गाभा समितीची बैठक पार पडली होती. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कोळसा मंत्रालयानं कोळसा वितरण व्यवस्थापन योजनेअंतर्गत 38 प्राथमिक रेल्वे प्रकल्पांना प्राधान्य देण्याचं निश्चित केलं आहे. रेल्वे मंत्रालयाच्या समन्वयानं हे प्रकल्प जलद गतीनं पूर्ण केले जातील. रेल्वेची दळणवळण व्यवस्था सुधारणं, कोळसा पुरवठा वेळेवर होईल यादृष्टीनं प्रयत्न करणं, वितरण व्यवस्थापनावरचा खर्च कमी करणं आणि देशांतर्गत कोळसा वाहतुकीची एकूण कार्यक्षमता वाढवणं हे या प्रकल्पांचं प्राथमिक उद्दिष्ट आहे. सरकारनं या प्रकल्पांपैकी ओडिशातील दोन महत्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांना नुकतीच मंजुरी दिली आहे. सरदेगा भालुमुडा दुहेरी मार्ग प्रकल्पामुळे महानदी कोळसा खाण आणि अनेक खासगी खाणींमधलं कोळसा वितरण वाहतूक सुलभ होणार आहे. तसंच बारगड रोड नवापारा रोड प्रकल्पामुळे तालचेर कोळसा खाणीमधल्या कोळशाच्या वाहतूक वितरण व्यवस्थेला सक्षम होण्यासाठी मदत होईल. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं आखाती देशातून कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर जसमित हकीमजादा प्रकरणी काल देशभरात दिल्ली, अमृतसर, जालंधर, मुंबई, सोलापूर आणि इंदूर यासह 10 ठिकाणी छापे टाकले. अमेरिकेच्या फॉरेन नार्कोटिक्स किंगपिन डेजिगेशन ऍक्ट अंतर्गत महत्वपूर्ण परदेशी अंमली पदार्थ तस्कर म्हणूनही जसपीतची नोंद आहे. पीएमएलए कायद्यातल्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. दुबईत राहणारा जसमित भारतात अंमली पदार्थांचा व्यापार चालवत असल्याचं ईडीच्या तपासामध्ये निष्पन्न झालं आहे. आता क्रीडा वृत्त. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू ऍबडेन या भारतीय ऑस्ट्रेलियन जोडीनं पुरुष दुहेरीच्या पहिल्या सामन्यात रॉबिन हास आणि सँडर अरेंड्स या नेदरलँड्सच्या जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव केला. दुसऱ्या मानांकित भारतीय ऑस्ट्रेलियन जोडीचा सामना आज दुसऱ्या फेरीमध्ये आर कार्बालेस आणि एफ कोरिया यांच्याशी होणार आहे. मिश्र दुहेरीत रोहन बोपण्णा आणि इंडोनेशियाच्या अल्डिया सुतजियादी यांच्यामध्ये लढत होणार आहे. पुरुष दुहेरीत भारताच्या एन श्रीराम बालाजी आणि युकी भांबरी यांनी आपापल्या जोडीदारांसह दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. बालाजी आणि अर्जेंटिनाच्या गुइडो आंद्राओझी या जोडीनं न्यूझीलंडच्या मार्क्स डॅनियल आणि मेक्सिकोच्या मियोगेल रेवेस वरेला या जोडीवर 5-7, 6-1, 7-6 अशी मात केली. भांबरी आणि फ्रान्सची जोडीदार अल्बानो ऑलिव्हेटी यांनी स्थानिक वाईल्डकार्ड रायन सेज जर्मन आणि पॅट्रिक थ्रॅग यांचा 6-3, 6-4 असा पराभव करून आपलं स्थान निश्चित केलं. 8वी आशियाई चषक महिला हॉकी अजिंक्य स्पर्धा भारतात होणार आहे. आशियाई हॉकी महासंघाचे अध्यक्ष दातो फ्युमिरो ओगुरा यांनी ही घोषणा केली आहे. हॉकी इंडिया आणि बिहार राज्य सरकार संयुक्तपणे याचं आयोजन करत असून बिहारमधल्या राजगीर इथं 11 नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होईल. बिहारमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत असल्यानं हा ऐतिहासिक क्षण असल्याचं हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉ दिलीप तिर्की यांनी म्हटलं आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत भारतासह विद्यमान चीन, जपान, कोरिया, मलेशिया आणि थायलंड संघांचा सहभाग अपेक्षित आहे. गेल्या वर्षी झारखंडमधल्या रांची इथं झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघ विजयी झाला होता. पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये शीतलदेवी आणि राकेश कुमार या भारतीय खेळाडूंनी तिरंदाजी स्पर्धेमध्ये 1399 एकत्रित गुणांसह एक नवीन विक्रम केला आहे. आता हे दोन्ही खेळाडू 2 सप्टेंबरला अव्वल मानांकित खेळाडू म्हणून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. दरम्यान पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू आज विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. अवनी लेखरा आणि मोना अग्रवाल महिलांच्या 10 मीटर एअर रायफल पात्रता आणि अंतिम फेरीमध्ये सहभागी होतील, तर सुहास यतिराज त्याचा बॅडमिंटनमधला दुसरा सामना खेळणार आहे. याशिवाय अॅथलेटिक स्पर्धांमध्ये आज 3 भारतीय खेळाडूही सहभागी होतील. गुजरातमधल्या सौराष्ट्र आणि कच्छवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं रुपांतर येत्या 12 तासात ईशान्य अरबी समुद्रात चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. या विभागानं आज सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर कच्छ देवभूमी द्वारकेसह पूरग्रस्त भागातल्या शाळा आणि महाविद्यालयं बंद राहणार आहेत. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. गेल्या 24 तासात 1700 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. राज्यातले 800 रस्ते अजूनही बंद आहेत. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचा करणार प्रारंभ. देशातल्या सर्वात मोठ्या वाढवण बंदराची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी. 2024 भारताच्या विकासदरात 7.2% वाढ होण्याचा मूडीजचा अंदाज. अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे मुंबई सोलापूरसह देशभरात 10 ठिकाणी छापे. आणि पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या शीतलदेवी आणि राकेश कुमार यांचा मिश्र तिरंदाजी प्रकारात नवा विक्रम. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.